विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अनेक योजनांखाली विज्ञान आणि समाज प्रभागाचा प्रयत्न आहे की ग्रामीण पातळीवर स्वस्त आणि सोप्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य जनांसाठी कायम उपजीविकेची व्यवस्था व्हावी. विभिन्न विज्ञान तंत्रज्ञान संस्था आणि गावोगावी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या परस्पर सहकार्याद्वारा तिथं आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला जातो. या प्रयत्नात आधुनिक तंत्रज्ञानात परंपरागत ज्ञानाचा समावेश करण्याकडेही लक्ष देण्यात आलं आहे. रात्री एखादी वस्तू शोधायची असली आणि नेमकी तेव्हाच वीज गेली आणि अनेक तास ती यायची शक्यता नसली की आपल्या मनात येतं की आपल्याला वीज तयार करता आली असती तर आपण आत्ताच आपल्या गरजेनुसार वीज तयार केली असती. पण आता हे केवळ स्वप्न नाही तर सत्य आहे. आता योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोणत्याही जागी, विशेषतः दूरवरच्या डोंगराळ प्रदेशात आवश्यकतेनुसार वीज निर्माण करता येते.
अरे कलेव मधी अजब कला महाराष्ट्रामध्ये केली. अरे कलेव मधी अजब कला अजिंठा येरूळ लेणी महाराष्ट्राच्या छातीवर कोणी केली जिया.
अरे रे विजय, तू कधी परत आलास?
काल संध्याकाळीच परतलो.
असं?
आज गावात खेळायला निघालो. तुम्ही कुठे जाताय?
अरे राजू गिरणी वाल्याकडे गहू दळून घ्यायला.
मालू माहित आहे का?
काय?
उत्तर भारतात डोंगराळ भागात धान्य चक्की ऐवजी घराटात दळतात.
घराट? हे घराट प्रकरण काय?
अग पान चक्कीला घराट म्हणतात. आणि ईशान्येकडच्या राज्यात तिला चुस्कर म्हणतात.
हो का?
त्यात कोणत्याही प्रकारचे धान्य आणि मसाले दळता येतात.
असं असं. आणि हे घराट कसं काम करतं म्हणायचं?
आता डोंगराळ भागामध्ये तर पाणी नैसर्गिकपणे वरून पडतं आणि ओहळ खाली होऊन येत आणि चाकात बसवलेल्या लाकडी पंखावर वेगानं पडत.
आणि मग काय होत?
चाक फिरल्यानं लोखंडाचा शाप फिरतो.
असं?
आणि त्या शाप्टावर दोन गोल दगड लावलेले असतात. गोल
दगड? अच्छा.
ते आपल्या जात्यासारखे ते धान्य दळण्याचं काम करतात.
चला, बोलता बोलता राजूची चक्की आलीच की.
आणि समोरून विज्ञान भाऊ येत आहेत की.
अरे विजू, त्यांना हाक मार ना.
विज्ञान भाऊ, ओ विज्ञान भाऊ.
अरे विजय, तू कधी आलास? बरा आहेस ना?
हो हो, अगदी बरा आहे. कालच आलो.
विज्ञान भाऊ, हा विजय ना काहीतरी घराटा विषयी सांगत होता बरं का?
अरे मी सुद्धा त्याच्याबद्दल सांगायला राजू चक्कीवाल्याकडे आलो होतो.
वा, म्हणजे आम्ही अगदी वेळेवर आलो म्हणाच.
हो ना.
आता घराटच्या नव्या विकसित तंत्रज्ञानाच्या वापरानं धान्य दळणं, कापूस पिंजणं, धान कुटणं, मसाले दळण आणि वीज उत्पादन अशी कामं करता येतात. नव्या तंत्रज्ञानामुळे ताशी 40 किलो धान्य दळता येत. आधी फक्त 5-6 किलो धान्य दळलं जात असे.
पण हे कसं शक्य आहे?
हे बघा, घराट मध्ये लाकडी खोळी ऐवजी लोखंडी चादर लावली जाते आणि पंखा हलकेच हलवला जातो.
हा, आणि भाऊ त्यात त्या पाण्याच्या चाकाच्या खाली स्टीलचं बॉल बेअरिंग लावतात.
बॉल बेअरिंग?
त्यामुळे चाक न थांबता अगदी सुरळीत फिरतो.
पण वीज कशी निर्माण होते ते सांगा ना.
सांगतो सांगतो. घराट्यामध्ये लावलेल्या शाफ्टनं वीज निर्माण होते.
असं?
त्यामुळे रात्री घरी बल्ब लावता येतात आणि दिवसा धान कुटणं, कापूस पिंजणं असे छोटे व्यवसाय करता येतात.
पण भाऊ, हे तर फक्त डोंगराळ भागांमध्ये शक्य आहे.
नाही नाही, घराटचं तंत्रज्ञान कुठेही वापरता येतं. फक्त तिथं पाणी मात्र असलं पाहिजे. हा, यासाठी पाणी वरून वेगानं पाडण्यासाठी 2 ते 6 मीटर
म्हणजे
समजा 6 ते 12 फूट उंच कॅनल तयार केला जातो आणि त्यातनं पाणी वेगानं वाहत येतं आणि घराट चालू लागतं.
हा, तर राजू तू पण हे नव्या तंत्रज्ञानाचं घराट लावून घे, त्यामुळे तुझं उत्पन्न वाढेल आणि आमचे तासन तास धान्य दळण्यात जातात आणि तेही वाचतील.
चला तर मग निघूया.
चल चल जाऊया.
चल.
विजय, पाहिलंस ना, अरे मोहरीच्या शेतात पुन्हा तण उगवलंय.
यात नवीन ते काय? ही तर नेहमीचीच समस्या आहे. हो की नाही विज्ञान भाऊ?
विज्ञान भाऊ, मी डोंगराळ भागात अशा तणाचा चांगला उपयोग करताना पाहिलं. हो,
लँटाना कॅमेरा ही एक अशी रानटी जाळी आहे जी पूर्णपणे काढून टाकणं कठीण आहे, शिवाय ती काढायला खर्चही खूप येतो. तर तिथल्या वैज्ञानिकांनी या झाडीचा फार चांगला उपयोग केला आहे.
अच्छा अच्छा, तो कसा काय बरं?
लँटाना कॅमेरा या रानटी जाळीला अगदी समूळ नष्ट करणं कठीण असतं आणि शिवाय ती काढायला खर्चही खूप येतो. पण तिथल्या शास्त्रज्ञांनी या असल्या रानटी झुडपांचा फार चांगला उपयोग केलाय.
मी आता उत्तर भारतात जाऊन आलो ना, तिथं त्याला कुरी म्हणतात पाय.
अगदी बरोबर. पर्वतीय उत्तर भारतात याला कुरी, हिमाचल प्रदेशात भूतसरी आणि झारखंड बिहारच्या बाजूला याला पुटूस म्हणतात.
काय नाव तरी. पण भाऊ हे ओळखायचं कसं?
अगं ते ओळखणं फार सोपं आहे.
अति कसं?
हे झुडप जाळीसारखं पसरतं, त्याच्यावर बहुरंगी फुलं येतात.
अरे
या तणाची जाळी शेत जमिनीवर आणि जंगलाच्या जमिनीवर जणू कब्जाच करते पा.
म्हणजे ही रानटी जाळी असते तर, पण मग तिचा उपयोग कसा करतात?
या झुडपाच्या फांद्यापासून फर्निचर बनवतात, वेताप्रमाणे टेबल खुर्च्या पण बनवता येतात.
मग या लँटाना कॅमेरानं आणखी काय काय बनवू शकतं बरं?
हे बघा, लँटाना कॅमेरानं शेगडीचा कोळसा देखील तयार केला जातो.
शेगडीचा कोळसा?
एवढंच नव्हे तर मधमाशा पाळण्यासाठी लागतात त्या पेट्याही बनवता येतात.
मधमाशांच्या पेट्या? वा वा.
अरे पण मधमाशांच्या या पेट्या तयार केल्या खर्च खूप येत असेल ना?
अरे नाही नाही मनोहर भाऊ, या झुडपाच्या लाकडी पेटी बनवायला 100 ते 150 रुपये लागतात फक्त.
म्हणजे खरंच कमी की? या लँटाना कॅमेराचे आणखी काही उपयोग आहेत का?
हो तर, याच्या पानांनी डासांना पळवता येतं.
डासांना पळवता येतं? ते कसं काय विज्ञान भाऊ?
या झुडपाची पानं वाळवून त्यात जिगत पावडर किंवा मैदा लाकूड आणि चारकोल पावडर मिसळायची. छान मिसळलं की त्याचं उद्बत्ती सारखं बनवायचं आणि जाळायचं.
अच्छा, म्हणजे लँटाना जाळा डास पळवा.
पण का हो विज्ञान भाऊ, हे जाळल्यानं श्वास घ्यायला काही त्रास होणार नाही ना?
अजिबात नाही. डास पळवणाऱ्या हर्बल औषधाच्या रूपात लँटाना वापरता येतं.
अरे वा भाऊ, हे तर बहुगुणी बहु उपयोगी आहे पा.
आपण ज्याला तण रानटी झुडूप समजून उपटून टाकत असू, ती किती उपयोगी गोष्ट आहे ते मी आता अख्ख्या गावाला सांगेन.
तर मंडळी ऐकलत ना, उपयुक्त तंत्रज्ञान वापरून रानटी झुडप ही कशी उपयोगी होतात ते. एवढंच नव्हे तर ते आपल्याला रोजगारही मिळवून देतात. अशाच प्रकारे परंपरागत पाणचक्कीमध्ये योग्य आणि विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे धान्य दळता येतं आणि त्याचबरोबर वीजही निर्माण करता येऊ शकते.
ज्या दुर्गम क्षेत्रांमध्ये वीज पोहोचवणं फार कठीण असतं आणि फार महाग असतं, तिथं पाणचक्कीसाठी विकसित तंत्रज्ञान फार उपयोगी आहे. या दिशेनं केलेल्या प्रयत्नांमुळे स्थानिक क्षमता तर वाढेलच, शिवाय ग्रामीण क्षेत्रात रोजगार वाढवण्यातही एक मजबूत पाऊल उचललं जाईल.
या उपयुक्त तंत्रज्ञानाविषयी आणखी माहिती मिळवायची असल्यास आपण इथं संपर्क करू शकता. हेस्को म्हणजेच हिमालय एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड कॉन्झर्वेशन ऑर्गनायझेशन, गाव घिसरपरी, जिल्हा देहरादून, उत्तराखंड. ईमेल hesco@nde.vsnl.net.in. फोन नंबर आहे 0135-2642-391.
आपण या पत्त्यावरही संपर्क करू शकता. विज्ञान आणि समाज प्रभाग, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी मंत्रालय, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली मार्ग, नवी दिल्ली 110016. आणि आपण त्यांना फॅक्सद्वाराही संपर्क करू शकता. फॅक्स नंबर आहे 011-265-3478.
पत्ता पुन्हा एकदा, विज्ञान आणि समाज प्रभाग, विज्ञान व टेक्नॉलॉजी मंत्रालय, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली मार्ग, नवी दिल्ली 110016. फॅक्स नंबर आहे 011-265-3478.